नमस्कार, आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम पार्ट वन। मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे रेकॉर्ड्स मेंटेन करत असतो। उदाहरणार्थ, लहान मुले कम्प्युटर रिलेटेड गेम्स कलेक्ट करताना दिसतात, तसेच त्यांना स्टोरीज ऐकण्याची किंवा बघण्याची सुद्धा आवड असते, तर त्यासाठी ते स्टोरीज रिलेटेड सीडीज किंवा बुक्स सुद्धा कलेक्ट करतात। तसेच काही जणांना जुनी नाणी, विविध देशातील स्टॅम्प्स, तर काही जणांना जुन्या आणि नवीन गाण्यांची रेकॉर्ड्स आपल्याकडे कलेक्ट करायला आवडतात। आणि हे सगळे कलेक्शन आपण एका कंटेनर मध्ये सुरक्षित ठेवतो। तर हे कलेक्शन म्हणजे नेमकी काय असतं, कसं असतं, तर त्याच्याशी रिलेटेड माहिती आज आपण बघणार आहोत। तर आज आपण काही मुद्दे बघणार आहोत, ते पुढील प्रमाणे। कन्सेप्ट ऑफ डेटा अँड इन्फॉर्मेशन, डिफरन्स बिटवीन डेटा अँड इन्फॉर्मेशन, कन्सेप्ट ऑफ डेटाबेस, क्लासिफिकेशन ऑफ डेटाबेस, फंडामेंटल्स ऑफ डेटाबेस, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, डेटा इंडिपेंडन्स, फाइल ओरिएंटेड अप्रोच वर्सेस डेटाबेस ओरिएंटेड अप्रोच। तर ह्या प्रत्येक मुद्द्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। पहिले आपण कन्सेप्ट ऑफ डेटा आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय ते बघूया। डेटा मीन्स नथिंग बट आवर नीडफुल इन्फॉर्मेशन, सच एज आवर मार्क लिस्ट, डेली होम एक्सपेंडिचर लिस्ट, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एम्प्लॉईज इन कंपनी। समजा किराणा दुकानातून काही वस्तू आणायच्या आहेत, तर दुकानात जाण्यापूर्वी आपण एका पेपरवर त्या वस्तूंची यादी बनवतो। स्लाइड नंबर 3 वर तुम्हाला एक सॅम्पल लिस्ट दिसत आहे। त्या लिस्ट मध्ये दोन पार्ट्स दिसत आहे। पहिला पार्ट आहे वस्तूंची लिस्ट आणि दुसरा आहे की त्या वस्तू किती प्रमाणात आपल्याला हव्या आहेत, म्हणजेच त्यांचं वजन। पहिल्या कॉलम मध्ये 5 वस्तूंची नावे आहेत, ती म्हणजे साखर, गहू, तेल, तांदूळ आणि साबण। आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहेत आपल्याला किती प्रमाणात त्या वस्तू हव्या आहेत त्यांची लिस्ट, म्हणजेच 5 किलो, 10 किलो, 5 लिटर, 10 किलो आणि 4 क्वांटिटी। तसेच कम्प्युटर मध्येही डेटा कन्सेप्ट यूज केली जाते, ती कशी ते आता आपण बघू। कम्प्युटर डेटा, कम्प्युटर डेटा इज इन्फॉर्मेशन प्रोसेस ऑर स्टोर्ड बाय अ कम्प्युटर। तर तो डेटा कुठल्याही फॉर्म मध्ये असू शकतो, जसे की टेक्स्ट, इमेज, ऑडिओ, क्लिप्स, एनी सॉफ्टवेअर रिलेटेड प्रोग्राम्स वगैरे। कम्प्युटर डेटा मे बी प्रोसेस्ड बाय द कम्प्युटर्स सीपीयू अँड इज स्टोअर्ड इन फाइल्स अँड फोल्डर्स ऑन द कम्प्युटर्स हार्ड डिस्क। जनरली कम्प्युटर डेटा हा झिरोज आणि वन्स च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केला जातो, त्यालाच बायनरी डेटा असेही म्हणतात। उदाहरणार्थ 0 1 1 0 0 0 1 1 0 0 1 1 कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज बायनरी डेटा इन कम्प्युटर। कम्प्युटर मधील डेटा हा बायनरी फॉर्मॅट मध्येच असतो आणि हा डेटा क्रिएट केल्यानंतर प्रोसेस करून डिजिटली फॉर्मॅटमध्ये सेव्ह केला जातो. दिस अलाउज डेटा टू बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनादर युझिंग अ नेटवर्क कनेक्शन और व्हेरियस मीडिया डिव्हायसेस लाईक सीडीज, पेन ड्राईव्ह एक्सेट्रा. इट ऑल्सो डज नॉट वीकन ओव्हर टाइम और लूज क्वालिटी आफ्टर बीइंग यूज्ड मल्टिपल टाइम्स. तर कम्प्युटर मधील डेटा किती पण वेळेस आपण वापरला तर त्याची क्वालिटी खराब होत नाही. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की डेटा म्हणजे नेमकी काय, इन्फॉर्मेशन म्हणजे काय, डेटा आणि इन्फॉर्मेशन दोघंही सेम आहेत का? तर नाही. डेटा आणि इन्फॉर्मेशन ह्या दोन्ही टर्म्स वेगळ्या आहेत. ते कसं ते आता आपण बघू. डेटा म्हणजे काय ते आता आपण बघू. डेटा आर फॅक्ट्स अबाउट पीपल, प्लेसेस, थिंग्स और इव्हेंट्स. पीपल्स म्हणजे टीचर, स्टुडंट, पेशंट, कस्टमर एक्सेट्रा. प्लेस म्हणजेच कॉलेज, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल्स एक्सेट्रा. थिंग्स किंवा इव्हेंट्स म्हणजेच रिन्युअल, रजिस्ट्रेशन, सेल्स एक्सेट्रा. डेटा कन्सिस्ट ऑफ फॅक्ट्स, टेक्स्ट, ग्राफिक्स, इमेजेस, साऊंड अँड व्हिडिओ सेगमेंट्स दॅट हॅव मिनिंग इन द युजर्स एन्व्हायरमेंट. आणि इन्फॉर्मेशन इज युजली डिफाइंड ऍज अ प्रोसेस डेटा. डेटावर जे प्रोसेसिंग केलं जातं त्यापासून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. स्लाइड क्रमांक 3 वर इन्फॉर्मेशन सिस्टीम ची डायग्राम दिसत आहे. बिझनेसमध्ये जसं सुरुवातीला रॉ मटेरियल हवं असतं, नंतर त्या मटेरियलवर प्रोसेसिंग केलं जातं आणि शेवटी फायनल प्रॉडक्ट तयार होतं. अगदी तसंच कॉम्प्युटरमध्ये सुद्धा डेटा इज कन्सिडर्ड ऍज अ रॉ मटेरियल. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग म्हणजेच ते वेल ऑर्गनाइज्ड केलं जातं आणि त्यापासून इन्फॉर्मेशन तयार होते. त्या इन्फॉर्मेशनशी रिलेटेड प्रॉपर डिसिजन घेतलं जातं आणि ते डिसिजन प्रॉपर झाल्यानंतर सुटेबल ऍक्शन घेतली जाते. आणि ही संपूर्ण प्रोसेस होत असताना त्यावर एक कंट्रोल असतो. डायग्राम कडे बघितल्यानंतर ही पूर्ण प्रोसेस तुमच्या लक्षात आलीच असेल. स्लाइड नंबर 5 वर तुम्हाला एक डेटा दिसत आहे. अगदी पाहता क्षणी लक्षात येणार नाही की हे नक्की काय रिप्रेझेंट केलेलं आहे. तर हा एक स्कॅटर्ड डेटा आहे. तो जो आपण व्यवस्थित ऑर्गनाइज्ड केला तर त्यापासून आपल्याला एक इन्फॉर्मेशन मिळते. स्लाइड नंबर 6 बघा. तोच डेटा आपण ऍज अ इन्फॉर्मेशन म्हणून टेबलच्या फॉर्ममध्ये दाखवू शकतो. आणि ह्या टेबलकडे बघितल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की ही स्टुडंट रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. म्हणूनच डेटाला आपण रॉ मटेरियल म्हणतो आणि इन्फॉर्मेशनला प्रोसेस्ड डेटा. मित्रांनो, डेटा आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय हे तुम्हाला कळलंच असेल. आता आपण डेटा आणि इन्फॉर्मेशन मधील डिफरन्स बघूया. स्लाइड क्रमांक 7 वर तुम्हाला डिफरन्स बिटवीन डेटा अँड इन्फॉर्मेशन रिलेटेड पॉइंट्स दिसत आहेत. डेटा कन्सिस्ट ऑफ रॉ फॅक्ट्स व्हेअर ऍज इन्फॉर्मेशन इज नथिंग बट द फॅक्ट्स ऑर्गनाइज्ड इन अ मिनिंगफुल मॅनर. डेटा रिप्रेझेंट्स रिअल वर्ल्ड थिंग्स. When real world facts are linked together, then it becomes information of some value. Data may be numeric, alphanumeric, or images. It can be audio or video data also. Information is generally in the form of a layout like tables, reports, etc. मित्रांनो, डेटाबेस म्हणजे काय ते आपण बघूया. पहिले आपण डेफिनेशन बघू. अ डेटाबेस इज अ सेट ऑफ डेटा दॅट हॅज अ रेग्युलर स्ट्रक्चर अँड दॅट इज ऑर्गनाइज्ड इन सच अ वे दॅट अ कॉम्प्युटर कॅन इझिली फाइंड द डिझायर्ड इन्फॉर्मेशन. मित्रांनो, डेटाबेसची कन्सेप्ट लक्षात येण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा तुमची एक टेलिफोन डायरी आहे. त्या डायरीत तुम्ही तुमच्या मित्रांचे नाव, पत्ता, फोन नंबर लिहून ठेवतात. म्हणजे काय करतात, त्याच्यात एक एक रेकॉर्ड ऍड करत जातात. काही दिवसांनी परत नवीन एका मित्राची ओळख झाली, तुम्ही त्याचं नाव, पत्ता आणि फोन नंबर त्या डायरीत लिहिणार. अशा प्रकारे काही महिन्यांनंतर तुम्ही ती डायरी परत चेक केली तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यात बरेच रेकॉर्ड्स ऍड झालेली आहेत. आणि अचानक एखाद्या जुन्या मित्राचा तुम्हाला फोन नंबर हवा असेल तर तो सर्च करताना थोडासा त्रास होणारच. थोडा वेळ वाया जातो, पटकन ते आपल्याला सापडत नाही की आपण कुठे लिहून ठेवलेलं आहे ते. किंवा एखाद्या मित्राचा पत्ता बदलला किंवा त्याने फोन नंबर चेंज केला तर तो नंबर खोडून तिथे नवीन नंबर लिहायचा, म्हणजेच आपल्याला तो नंबर अपडेट करायला कठीण होत. तसंच शाळेत सुद्धा हजारो विद्यार्थी शिकत असतात, कंपनीतही कितीतरी एम्प्लॉईज काम करत असतात. तर ह्या सगळ्यांचं रेकॉर्ड मॅन्युअली मेंटेन करणं म्हणजे अतिशय कठीण आणि टाइम कन्झ्युमिंग काम आहे. आपण आपले डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी फाईल करत असतो, जसं की सर्टिफिकेटसाठी एक फाईल, टेलिफोन बिलसाठी एक फाईल, लाईट बिलसाठी एक, अशा विविध प्रकारच्या फाईल्स आपण करत असतो. आणि त्या फाईल्स मधले डॉक्युमेंट्स हरवू नये किंवा खराब होऊ नये त्यासाठी आपण ती फाईल एका कपाटात ठेवत असतो, म्हणजेच ती सुरक्षित ठेवत असतो. आणि काही वर्षांनंतर आपल्याला त्या फाईल मधील एखादं डॉक्युमेंट काढायचं असेल तर ते डॉक्युमेंट काढणं अतिशय कठीण होतं. जर समजा त्या फाईल मध्ये हजारोने रेकॉर्ड्स वाढले तर मधलंच कुठलं तरी डॉक्युमेंट आपल्याला हवं असेल तर ते फाइंड करणं आणि बाहेर काढणं अतिशय कठीण काम होतं. तर त्यासाठी करणार काय, तर आता आपण कम्प्युटरच्या युगात आहोत आणि ह्या कम्प्युटरमध्ये आपण आपला डेटा फाईल, फोल्डर किंवा डेटाबेसच्या फॉर्म मध्ये सेव्ह करू शकतो. आता आपण एक सिंपल डेटाबेस तयार करू. आपण स्टुडंट रिलेटेड डेटाबेस तयार करू. तर स्टुडंट रिलेटेड इन्फॉर्मेशन कुठली कुठली असते? रोल नंबर, नेम, नेम ऑफ कोर्स अँड जॉइनिंग डेट फॉर दॅट कोर्स ऑफ स्टुडंट्स. स्लाइड क्रमांक 9 वर तुम्हाला एक टेबल दिसत आहे. त्या टेबलमध्ये एकूण 4 कॉलम्स आहेत, तसेच 6 रोज आहेत. पहिला कॉलम रोल नंबर, दुसरा कॉलम नेम, तिसरा कॉलम नेम ऑफ कोर्स आणि चौथा कॉलम आहे जॉइनिंग डेट फॉर दॅट कोर्स ऑफ स्टुडंट्स. तर या टेबल मध्ये टोटल 6 रेकॉर्ड्स तुम्हाला दिसत आहेत. आणि समजा तुम्हाला सुजय आणि पूजा यांची माहिती हवी असेल तर ती आपण पटकन शोधू शकतो. यू कॅन परफॉर्म डिफरंट ऑपरेशन्स ऑन धिस डेटाबेस. फॉर एक्झाम्पल, यू कॅन सर्च, इन्सर्ट, डिलीट रेकॉर्ड्स ऑर यू कॅन सॉर्ट रेकॉर्ड्स. ह्या डेटाबेस रिलेटेड वेगवेगळे ऑपरेशन्स आपण पुढील काही लेक्चर्समध्ये बघणारच आहोत. मित्रांनो, वर्गात सुद्धा मुलांचा आणि मुलींचा वेगळा ग्रुप तयार केला जातो. म्हणजेच काय करतो आपण, मुला मुलींमधील क्लासिफिकेशन करतो. तसंच की कोण हुशार आहे, कोण कमी हुशार आहे, किंवा कोणाला काहीच लक्षात येत नाही, तसंच कुठला मुलगा उंच आहे, कोण ठेंगणा आहे, हे सुद्धा आपण उंचीप्रमाणे त्याचं मुलांचं क्लासिफिकेशन करू शकतो. तर विविध फॅक्टर्स प्रमाणे आपण विद्यार्थ्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो. तसंच डेटाबेस मध्ये सुद्धा अकॉर्डिंग टू देअर कंटेंट त्याचे काही टाइप्स आहेत. आता आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ डेटाबेस. डेटाबेस कॅन बी क्लासिफाइड अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ कंटेंट इट पजेस, सच एज फुल टेक्स्ट, न्यूमेरिक अँड इमेजेस. इन कम्प्युटिंग डेटाबेसेस आर समटाइम्स क्लासिफाइड अकॉर्डिंग टू देअर ऑर्गनायझेशनल अप्रोच. The three types of databases are relational database, distributed database, आणि object oriented database. तर या प्रत्येक डेटाबेस बद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. Relational database. In this type of database, tables are used to define the data so that it can be reorganized and accessed in a number of different ways. उदाहरणार्थ शाळेचा डेटाबेस आपल्याला तयार करायचा आहे तर त्याच्यामध्ये काही टेबल्स येतील. तर टेबल्स कुठले कुठले असू शकतात? एक म्हणजे स्टुडंट रिलेटेड एक टेबल येईल, दुसरा टेबल असेल टीचर्स रिलेटेड, तिसरा टेबल कोर्स रिलेटेड, चौथा टेबल स्टुडंट्स फी रिलेटेड, असे अनेक प्रकारचे टेबल्स असू शकतात. म्हणजेच हा रिलेशनल डेटाबेस आहे. नंतर आहे डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस. अ डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस इज वन दॅट कॅन बी डिस्पर्स्ड ऑर रेप्लिकेटेड अमॉंग डिफरंट पॉइंट्स इन अ नेटवर्क. समजा एबीसी नावाची एक कंपनी पुण्यात आहे. त्या कंपनीचा एम्प्लॉईज प्रॉडक्ट रिलेटेड किंवा एनी अकाउंट रिलेटेड एक डेटाबेस आहे. आणि ह्या कंपनीच्या नाशिक, औरंगाबाद, मुंबई येथे ब्रांचेस आहेत. तर ह्या ब्रांचेस सुद्धा येथे असलेल्या कंपनीचा डेटाबेस शेअर करू शकतात. म्हणजे त्या डेटाबेस मधील काही फाइल्स डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. आणि शेवटी ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस. अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग डेटाबेस इज वन दॅट इज सिमिलर विथ द डेटा डिफाइन विथ ऑब्जेक्ट क्लासेस अँड सब क्लासेस. फॉर एक्झाम्पल, प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस लाईक सी, सी प्लस प्लस, व्हीबी एक्सेट्रा. Computer databases typically contain aggregations of data records or files, such as sales transactions, product catalogs and inventories, and customer profiles. Aggregation functions ची माहिती आपण पुढील काही लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आता समजा तुम्हाला सुट्टीत बाहेर फिरायला जायचं असेल, समजा महाबळेश्वर, गोवा, गणपतीपुळे, तर बाहेर कसं फिरायला जायचं, त्यासाठी काय काय तयारी करायची ते आपल्याला पूर्णपणे माहीत नसतं. तर त्यासाठी काही ट्रॅव्हलिंग कंपनीज मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि त्या कंपनीकडे विविध प्रकारचे पॅकेजेस असतात. 3 days, 2 nights, 6 nights, 7 days किंवा 15 days पॅकेज, असे विविध प्रकारचे पॅकेजेस असतात. आणि आपल्याला आपल्या प्रवासासाठी, आपल्या पिकनिकसाठी कुठले पॅकेज सुटेबल आहे ते आपण सिलेक्ट करतो. तसंच DBMS मध्ये सुद्धा काही पॅकेजेस आहेत. सम ऑफ द व्हेरियस पर्सनल DBMS पॅकेजेस आर मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस 2000, फाईल मार्कर प्रो बाय क्लॅरिस, फॉक्स प्रो बाय मायक्रोसॉफ्ट, पॅराडॉक्स बाय बोरलँड, ओरॅकल आणि इन्फॉर्मिक्स. आता आपण फंडामेंटल्स ऑफ डेटाबेस म्हणजे काय ते बघू. मित्रांनो, समजा तुम्ही लहान मुलाला प्रश्न विचारला की तुझे बॉडी पार्ट्स सांग, तर तो कसा सांगतो? हेड, चेस्ट, हँड, फिंगर्स, स्टमक अँड लेग्स. तसंच डेटाबेसचे सुद्धा काही पार्ट्स आहेत. ते पार्ट्स म्हणजे फील्ड, रेकॉर्ड, फाईल, डेटाबेस आणि की फील्ड. या प्रत्येक पार्ट्सची आपण थोडक्यात माहिती बघू. फील्ड, द स्मॉलेस्ट पीस ऑफ मीनिंगफुल इन्फॉर्मेशन इन अ फाईल इज कॉल्ड अ डेटा आयटम ऑर फील्ड. स्लाइड नंबर 13 वर तुम्हाला काही फिगर्स दिसत आहेत. फिगर ए, फिगर बी आणि फिगर सी. फिगर ए मध्ये फील्ड्स आहेत. ते फील्ड्स स्टुडंट्स रिलेटेड आहेत, म्हणजेच रोल नंबर, नेम, कोर्स आणि जॉईन डेट. रेकॉर्ड, द कलेक्शन ऑफ रिलेटेड फील्ड्स इज कॉल्ड अ रेकॉर्ड. म्हणजेच फील्ड रिलेटेड माहितीला रेकॉर्ड असं म्हणतात. आता समजा अमित नावाच्या मुलाचा रोल नंबर 12 आहे, तसेच त्याचा कोर्स जावा आहे आणि तो कोर्स त्याने 6 फेब्रुवारी 2011 जॉईन केला. फिगर बी मध्ये अमित रिलेटेड रेकॉर्ड तुम्हाला दिसत आहे आणि फिगर सी मध्ये टोटल 6 रेकॉर्ड्स आहेत. फाईल, फाईल इज द कलेक्शन ऑफ ऑल रिलेटेड रेकॉर्ड्स. फिगर सी म्हणजेच एक फाईल आहे, त्यात तुम्हाला फील्ड्स आणि त्याच्याशी रिलेटेड 6 रेकॉर्ड्स दिसत आहेत. तर फाईल बद्दल अजून माहिती आपण पुढे बघणारच आहोत. डेटाबेस, डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड फाइल्स. स्लाइड नंबर 14 वर एक डायग्राम दिसत आहे. फिगर डी शोज स्टुडंट्स डेटाबेस हॅविंग रिलेटेड फाइल्स कंटेनिंग रेकॉर्ड्स ऑफ स्टुडंट्स. की फील्ड्स, फाइल 1 कंटेन्स स्टुडंट्स रेकॉर्ड्स विथ फील्ड्स रोल नंबर आणि name. File 2 contains student's records with fields roll number and course. File 3 contains student's records with fields roll number and marks. आणि प्रत्येक फाइल मध्ये 150 मुलांचं रेकॉर्ड आहे. ऑल थ्री फाइल्स हॅव वन कॉमन फील्ड नेमली रोल नंबर. तर ह्या कॉमन फील्डलाच की फील्ड असंही म्हणतात. आता कंपनीचंच उदाहरण जर आपण घेतलं तर कंपनीमध्ये अनेक एम्प्लॉईज असतात, त्यांची सॅलरी प्रत्येक महिन्याला होत असते, ते महिन्यातून किती दिवस आले किती आले नाही हे सगळे रेकॉर्ड्स घेतले जातात. तर ह्या एम्प्लॉईजचं की फील्ड असेल एम्प्लॉई आयडी. बँकेत अनेक कस्टमर्स अकाउंट ओपन करतात तर ह्या कस्टमर्सचं की फील्ड असतं अकाउंट नंबर, म्हणजे त्या नंबरने ते आयडेंटिफाय केले जातात. द की फील्ड इन अ रेकॉर्ड इज अ युनिक डेटा आयटम विच इज यूज टू आयडेंटिफाय द रेकॉर्ड फॉर द पर्पज ऑफ एक्सेसिंग अँड मॅन्युप्युलेटिंग डेटाबेस. अशा प्रकारे आपल्याला अनेक डेटाबेस रिलेटेड एक्झाम्पल्स सांगता येतील. उदाहरणार्थ हॉस्पिटल्स डेटाबेस, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज डेटाबेस. आता समजा हॉस्पिटल्समध्ये अनेक डॉक्टर्स असतील तर त्यांचं की फील्ड असेल डॉक्टर आयडी. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये की फील्ड असेल एम्प्लॉई आयडी. तुम्ही सुद्धा अशीच डेटाबेसची लिस्ट तयार करू शकतात. आपण फाईल बद्दल थोडी माहिती इथे घेऊया. वी यूज फाईल टू सेव्ह दीज डेटा. इन जनरल वी कीप आवर डॉक्युमेंट्स इन अ फोल्डर फाइल वेअर दे कॅन बी सेफ अँड सेक्युअर्ड. फॉर एक्झाम्पल, आफ्टर मेकिंग अ लिस्ट ऑफ युअर परचेसिंग आयटम्स यू मे कीप दॅट लिस्ट इन युअर पॉकेट ऑर इन एनव्हलप वेअर इट कॅन बी सेफ. इन द सेम मॅनर वी स्टोअर कम्प्युटर डेटा इन कम्प्युटर फाइल वेअर दॅट डेटा विल बी सेफ अँड सेक्युअर. In terms of computer, a file is a collection of bytes as an individual entity. All data in disk is stored as a file with an assigned file name that is unique within the directory it resides in. Files che sudha anek types ahet. Data files, text files, प्रोग्राम फाइल्स, डिरेक्टरी फाइल्स वगैरे. वेगवेगळ्या फाइल्स या वेगवेगळी इन्फॉर्मेशन स्टोअर्ड करतात. जसे टेक्स्ट फाइल्स मध्ये ओनली टेक्स्ट रिलेटेड डेटा असतो, प्रोग्राम फाइल्स मध्ये प्रोग्राम रिलेटेड डेटा असू शकतो. उदाहरणार्थ सी प्रोग्रामिंग, सी प्लस प्लस प्रोग्रामिंग. देर आर थ्री डिफरंट types of files: regular files, directory files and special files. Regular files are the most common files and are used as a container for data. Regular files suddha don types madhe classified hotat: text files and binary files. Text files are regular files that contain information stored in ASCII format text and are readable by the user. You can display and print these files. Binary files are regular files that contain information readable by the computer. Binary files might be executable files that instruct the system to accomplish a job. Commands and programs are stored in executable binary files. Next type is directory file. Directory files contain information that the system needs to access all types of files. But directory files do not contain the actual file data. As a result, directories occupy less space than a regular file and give the file system structure, flexibility, and depth. Each directory entry represents either a file or a subdirectory. Special files define devices for the system or are temporary files created by processes.